आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेवा पर्वाच्या अंतर्गत महिलांच्या आरोग्य शिबिरांसाठीच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात नवे परिमाण स्थापित केल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन। छत्तीसगडमध्ये 2 नक्षलवादी ठार, 16 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण। आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या धार इथं महिलांसाठी स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा प्रारंभ केला। नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असून घरातली आई तंदुरुस्त राहिली तर संपूर्ण घर हस्तखेळतं राहतं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं। या अभियानाविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
आजपासून 2 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिरं आणि सार्वजनिक आरोग्य केंद्रांमध्ये 1 लाखापेक्षा जास्त आरोग्य शिबिरं आयोजित केली जाणार आहेत। महिलांमध्ये आढळणारे अॅनिमिया, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि कर्करोगासारख्या रोगांची तपासणी आणि निदान या शिबिरांमध्ये होईल। तसंच माता आणि बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण आणि पोषणावर भर देण्याचाही या अभियानाचा उद्देश आहे। या अंतर्गत आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरांमध्ये जाऊन स्वतःची तपासणी करून घ्यायचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी देशभरातल्या महिलांना केलं।
इन स्वास्थ्य कॅम्पो मे इन सारी जाचो के लिए कितनी ही महंगी क्यों न हो जाच, आपको एक नया पैसा नहीं देना पड़ेगा। जाच भी मुफ्त होगी, इतना ही नहीं दवाई भी मुफ्त होगी। और आगे के इलाज में आयुष्मान कार्ड का सुरक्षा कवच आपको बहुत काम आएगा। ये अभियान आज से शुरू होकर 2 अक्टूबर विजयादशमी तक विजयी होने के संकल्प के साथ 2 सप्ताह चलने वाला है।
राज्यातही यानिमित्त विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सेवा पंधरवाड्याअंतर्गत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीसाठी 1600 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली। गेल्या 11 वर्षात प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देश सुरक्षित झाला आहे, अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे आणि गरिबांपर्यंत सुविधा पोहोचल्या आहेत, असं शहा म्हणाले। समाजाचं हित साधण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या सेवा पर्वमध्ये देशातल्या सर्व नागरिकांनी उत्साही सहभाग घ्यावा, असं आवाहन केंद्रीय मंत्री JP नड्डा यांनी केलं। नड्डा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जीवनप्रवास उलगडणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते। प्रत्येकानं दिवसातला किमान 1 तास स्वच्छतेसाठी द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं। विविध केंद्रीय मंत्र्यांनी स्वच्छता ही सेवा मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात आपल्या कामातून राजनितीचे नवे परिमाण स्थापित केल्याचा गौरवोद्गार केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत काढले। प्रधानमंत्री नेहमीच राष्ट्रप्रथम या दृष्टीनं काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं।
प्रधानमंत्री जी ने एक सिस्टमेटिक वे से सबसे पहले जो हमारी फाउंडेशन होती है फाइनेंशियल सेक्टर, बैंकिंग सेक्टर, उसको ठीक किया। हमारे मिडिल क्लासेस के लिए चाहे घर, चाहे इनकम टैक्स की दर में छूट और अभी हाल ही में GST की बहुत बड़ी राहत, बहुत सारा जो इंफ्रास्ट्रक्चर है जो मिडिल क्लासेस के लिए होता है, चाहे मेट्रो हो, चाहे रेलवे हो, चाहे एयरपोर्ट्स हो, नए ये मिडिल क्लासेस के काम में आते हैं। नई IITs खोलना, नए एम्स खोलना, ये सब मोदी जी ने इन 11 वर्षों में काम किया।
वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एका कार्यक्रमात सेवा पर्वावर आधारित दूरदर्शनसाठी विशेष कार्यक्रमांची मालिका सुरू केली। यात 3 माहितीपट आणि एका विशेष कार्यक्रमाचा समावेश आहे। संकल्प की शक्ती, सुशासन का सामर्थ्य, विश्वपटल पर नेतृत्व का शंखनाद आणि कर्मयोगी एक अंतहीन यात्रा अशी या माहितीपटांची नावं आहेत। या व्यतिरिक्त प्रादेशिक भाषांमधले अनेक माहितीपट देखील तयार केले गेले असून ते दूरदर्शनच्या प्रादेशिक केंद्राद्वारे प्रसारित केले जातील, अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित केलेल्या मोहिमेअंतर्गत देशभरात रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहीम, आरोग्य तपासणी शिबिरे, वृक्षारोपण आणि प्रदर्शनं आदी अनेक लोकोपयोगी कार्यक्रम होत आहेत। राज्यातही यानिमित्त विविध कार्यक्रम झाले। सेवा आणि सुशासन या तत्वांचं अनुसरण करीत केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षात देशाच्या सर्वांगीण प्रगतीचा आलेख उंचावला आहे। या प्रगतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्या कार्याविषयी दिव्यांग खेळाडू दीपा मलिक म्हणाल्या,
मैं आदरणीय नरेंद्र मोदी जी को हार्दिक बधाई देती हूँ। आपकी नीतियों ने, आपकी इंक्लूसिव स्पोर्ट्स पॉलिसीज ने, आपका महिला सशक्तिकरण की ओर जो गौर रहा है, मैं उसका नतीजा हूँ कि एक दिव्यांग महिला जो 40 साल की उम्र में खेलने निकली और फिर आपकी बनाई पॉलिसीज के तहत, गवर्नेंस के तहत, मैं आज इतनी सशक्त हूँ कि मैं अपने खेल से देश को अनेकों मेडल दे पाई।
जगभरातल्या मान्यवरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. या सर्वांच्या शुभेच्छांमधून बळ मिळतं आणि प्रेरणा मिळते असं ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात पोलिसांशी झालेल्या चकमकीत आज 2 नक्षलवादी ठार झाले असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान पोलिसांनी काही दारुगोळा आणि शस्त्र जप्त केली आहेत. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलाचे 2 जवानही जखमी झाले आहेत. नारायणपूर जिल्ह्यात आज 12 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं असून सुकमा जिल्ह्यात पोलिसांनी 4 नक्षलवाद्यांना अटक केली आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या एटापल्ली तालुक्यात मोडसके जंगलात आज दुपारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी 2 नक्षली महिलांना ठार केलं. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरच्या मतपत्रिकांवर उमेदवारांचे आणखी मोठे आणि रंगीत फोटो लावायचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. निवडणूक नियमांतर्गत येणाऱ्या दिशानिर्देशांमध्ये आयोगानं सुधारणा केल्या आहेत. सुधारित EVM मतपत्रिका बिहार विधानसभा निवडणुकीपासून पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये वापरल्या जातील अशी माहिती आयोगानं दिली. जास्तीत जास्त 15 उमेदवारांची नावं एका मतपत्रिकेवर असावीत आणि सर्वात शेवटच्या नावानंतर नोटा हा पर्याय असावा अशा सूचना आयोगानं केल्या आहेत. GST परिषदेनं अनेक वस्तू आणि क्षेत्रांमधले GST दर कमी केले आहेत. त्यात नवीकरणीय ऊर्जेसाठी लागणाऱ्या विविध घटकांवरचा GST 12% वरून 5% झाला आहे. या सुधारणांमुळे छतांवर लावण्यात येणारी सौर यंत्रणा, सौर पंप आणि तत्सम इतर उपकरणांची किंमतही कमी होईल, ज्यामुळे शेतकरी, उद्योग आणि विकासकांना फायदा होऊन देशाच्या हरित ऊर्जा परिवर्तनाला चालना मिळेल. नवीन GST दर येत्या 22 तारखेपासून लागू होणार आहेत. जागतिक पातळीवरच्या आव्हानांना तोंड देत भारताची अर्थव्यवस्था सर्वाधिक वेगानं पुढे जात राहील असा निष्कर्ष अमेरिकेतील पतनामांकन संस्था स्टँडर्ड अँड पुअरने काढला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 6.5% राहील असा अंदाज संस्थेनं व्यक्त केला आहे. आर्थिक आणि धोरणात्मक सुधारणा आणि पायाभूत सुविधा विकासाच्या मार्गाने भारताचा जागतिक व्यापारातला सहभाग वाढत राहील असं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. भारताचे भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव यांनी जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नीरजनं पहिल्याच प्रयत्नात 84.85 मीटर भाला फेकला आणि तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. सचिन यादव यानं 83.67 मीटर भाला फेकून अंतिम फेरीतलं स्थान निश्चित केलं. स्पर्धेची अंतिम फेरी उद्या होणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 1 दिवसीय क्रिकेट मालिकेतल्या 2 सामन्यात भारतीय महिला संघ 292 धावात सर्वबाद झाला. चंदीगडमध्ये सुरू असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. स्मृती मंधानाचे 91 चेंडूत 117 धावा हे या भारतीय संघाच्या खेळाचं वैशिष्ट्य होतं. ऑस्ट्रेलियाकडून डार्सी ब्राऊन हिनं 3 खेळाडूंना बाद केलं. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 36व्या षटकात 7 बाद 165 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा पर्वाच्या अंतर्गत महिलांच्या आरोग्य शिबिरांसाठीच्या स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गेल्या 11 वर्षात नवे परिमाण स्थापित केल्याचं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं प्रतिपादन. छत्तीसगडमध्ये 2 नक्षलवादी ठार, 16 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि सचिन यादव जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.